आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय अवकाश यात्री ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आज अंतराळ स्थानकातून परतीच्या प्रवासाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून युनेस्कोची मान्यता मिळाल्याबद्दल आज विधानसभेत आनंदोत्सव. राज्यात बळजबरीनं धर्मांतर करण्याच्या प्रकरणांचा अभ्यास करणाऱ्या समितीच्या अहवालानुसार लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आणणार गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची विधान परिषदेत माहिती. आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताला विजयासाठी 81 धावांची गरज. आता सविस्तर बातम्या. भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह ऑक्सिओम 4 मोहिमेतल्या 3 सहकार्यांच्या परतीचा प्रवास आजपासून सुरू झाला. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी 4:30 वाजता यानाच्या अनडॉकिंगचं नियोजन करण्यात आलं असून उद्या मंगळवारी दुपारी 3 वाजता हे अंतराळवीर पृथ्वीवर परत येतील. या मोहिमेअंतर्गत 14 दिवस शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात मुक्काम केला. त्यामध्ये भारतासाठी विशेष 7 प्रयोग केले आहेत. दरम्यान शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून निरोप घेताना मनोगत व्यक्त केलं. आजचा भारत सर्वात सुंदर दिसत असल्याचं सांगत त्यांनी अंतराळातून भारताला महत्वाकांक्षी निडर आणि आत्मविश्वासानं भरलेला म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्याबद्दल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलं. ही दुर्गसंपदा राज्याचा वारसा असून जागतिक पातळीवर हा मान मिळणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. लोककल्याणासाठी तसंच स्वराज्य रक्षणासाठी या किल्ल्यांचं बांधकाम करण्यात आलं असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरील विचार काळाच्या पलीकडे असल्याचं मत युनेस्कोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यातल्या या किल्ल्यांचा वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री, परराष्ट्र मंत्री, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह राज्यातल्या इतर अधिकाऱ्यांचे आभार मानले. युनेस्कोचं हे मानांकन टिकवणं मोठं आव्हान असून या किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी नागरिकांनी हातभार लावण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या धरणांमधला गाळ काढण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल आपल्याकडे सादर झाला असून त्यातल्या शिफारसींना आपण मान्यता दिली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. मंजुरीनंतर गाळ काढला जाईल असं मंत्रिमंडळ बैठकीत ते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
विदर्भातील धरणं जे आहेत गोसीखुर्द अलीकडे झालेला पण सगळे धरणांमध्ये प्रचंड गाळ मोठ्या प्रमाणात आहे. आपण मामा तलावांचा उपसा करतो त्याला काही प्रमाणात निधी देतो आणि त्यामुळे हे पुराचं कारण सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय हे एक मोठं कारण आहे.
माननीय अध्यक्ष महोदय, मुळात धरणातला गाळ काढण्याच्या संदर्भात आपण त्याचे निकष ठरवायला एक समिती तयार केली होती. आता या संदर्भातले हे निकष माझ्याकडनं मंजूर झालेले आहेत. पुढच्या कॅबिनेटला ते मंत्रिमंडळापुढे येतील आणि मंत्रिमंडळाच्या मान्यतेने पुढची कारवाई त्यात केली जाईल.
मुख्यमंत्री कार्यालयानं गुंतवणुकीच्या प्रवाहाला गती देण्यासाठी केलेल्या महत्वपूर्ण फेरबदलाअंतर्गत शिवानी दाणी वखरे यांची विदर्भ क्षेत्रासाठी गुंतवणूक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित भारत अमृतकाल या दूरदृष्टीचा एक भाग असून प्रादेशिक नेतृत्व तयार करून विद्यमान आणि संभाव्य गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशनतर्फे शासनानं परमिट रूमवर लावलेला 10% व्हॅट टॅक्स, वाढवलेली 15% नूतनीकरण फी, वाढवलेली 65% एक्साईज ड्युटी या विरोधात आज नागपुरातील संविधान चौक नागपूर इथं धरणं आंदोलन निदर्शनं करण्यात आली. यावेळी एका आंदोलनकर्त्यानं आपलं मनोगत व्यक्त केलं.
मागील 2 वर्षापासून आम्ही शासनासोबत मीटिंग करत आहोत, निवेदन देत आहोत, दरवेळेस आम्हाला फक्त करतो म्हणून अशा प्रकारचे आश्वासन मिळत आहे. 10 वर्ष झाली व्हॅट हटला नाही. त्याच्यानंतर सरकारने 15% आमची लायसन फी वाढवली. लायसन फी वाढते न वाढते तर या महिन्यामध्ये एक्साईज ड्युटी वाढवलेली आहे आणि तीही एवढी भरमसाठ झालेली आहे. 65% ती वाढलेली आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, परमिट रूमचे धंदे खतम होणार आहे म्हणून आज आम्ही दिवसभर बंद ठेवलेला आहे.
जिल्ह्यातील रेस्टॉरंट परमिट रूम धारक काम करणारे कर्मचारी मोठ्या संख्येनं या धरणं आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. गोंदिया जिल्ह्यात देखील आज व्यापारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यात बळजबरीनं धर्मांतर करण्याच्या प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांची समिती आधीच कार्यरत असून या समितीच्या अहवालानुसार राज्य सरकार लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आणेल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधान परिषदेत दिली. आमदार उमा खापरे यांनी दौंड जिल्ह्यातल्या केडगाव इथल्या पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेत शिकणाऱ्या मुलींवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती होणं, त्यांच्याशी चुकीची वर्तणूक या प्रकरणी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक पदावरच्या महिला अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली असून तिचा अहवाल एका महिन्याच्या आत सादर होईल आणि त्यानंतर अहवालानुसार संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्याच्या दिशेनं योग्य ती कारवाई केली जाईल असंही त्यांनी नमूद केलं. आमदार प्रवीण दरेकर आणि मनीषा कायंदे यांनी राज्यात धर्मांतराचा मुद्दा अधोरेखित करून याबाबत कठोर कायदा आणण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आणि देशातील 11 राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी कायदा असून असा कायदा सरकार पुढच्या अधिवेशनात आणणार का असा प्रश्न विचारला. त्यावर मंत्री भोयर यांनी असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातील 11 राज्य असेल अशी ग्वाही दिली. राज्यात अंमली पदार्थांच्या विक्रीत वारंवार अटक करण्यात येऊनही जामिनावर सुटणाऱ्या आरोपींना मुक्का लावण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे आणि अल्पवयीन आरोपींचं वय कायदेशीर कमी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. अंमली पदार्थांच्या धंद्यात अल्पवयीन मुलांना सामील करून घेण्यात येतं आणि त्यांच्यामार्फत हे पदार्थ विक्री करून कायद्यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यामुळे कायद्याच्या व्याख्येत बदल करून 16 वर्ष आरोपींना अटक करण्याची तरतूद करण्यात येईल आणि वारंवार असे गुन्हे करणाऱ्यांना मोक्का लावण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येईल असं ते म्हणाले. परदेशी नागरिक विशेषतः नायजेरियन व्यक्ती या गुन्ह्यात सापडतात त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची तरतूद आहे, मात्र त्यातून वाचण्यासाठी ते अन्य छोटे गुन्हे करून इथेच राहतात. केंद्र सरकारला हे लक्षात आणून दिल्यानंतर त्यांचे हे छोटे गुन्हे माफ करून त्या नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताला विजयासाठी 81 धावा करण्याची आवश्यकता आहे. लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांवर संपला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 8 गडी बाद 112 धावा झाल्या होत्या. दुसऱ्या डावात भारतातर्फे KL राहुल वगळता कोणीही विशेष धावसंख्या उभारू शकलं नाही तर यशस्वी जयस्वाल आणि वॉशिंग्टन सुंदर हे शून्यावर बाद झाले. इंग्लंडतर्फे जॉफ्रा आर्चर या गोलंदाजांना 3 गडी बाद केले तर कर्णधार बेन स्टोक्स आणि ब्रायडन कार्स प्रत्येकी 2 गडी बाद केले. आज सामन्याचा अखेरचा दिवस आहे. मालिकेत दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. येत्या काही तासात विदर्भातील गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलं आहे. देशाचे माजी गृहमंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. नांदेडमध्ये धनेगाव इथल्या शंकरराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. याशिवाय विविध सरकारी कार्यालयं आणि आस्थापनांमध्ये देखील अभिवादन करण्यात आलं. गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 13% घसरला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार खाद्यपदार्थ खनिज तेल मूलभूत धातूंचं उत्पादन कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत घट झाल्यामुळे ही घसरण झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय अवकाश यात्री ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आज अंतराळ स्थानकातून परतीच्या प्रवासाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून युनेस्कोची मान्यता मिळाल्याबद्दल आज विधानसभेत आनंदोत्सव. राज्यात बळजबरीनं धर्मांतरण करण्याच्या प्रकरणांचा अभ्यास करणाऱ्या समितीच्या अहवालानुसार लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आणणार गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची विधान परिषदेत माहिती. आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताला विजयासाठी 81 धावांची गरज. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.